भाग 14 येशू गुरु लूक याचा दुसरा अध्याय 41-52 वचन, मार्क याचा 6 34 वचन। योसेफ आणि मरिया याने घरात येशूना सांभाळ करा। जदवा येशू 12 हिना तहा योसेफ व मरिया त्याला येरुशलेम तट लिहिन घ्यात। त्यांनी तटले धर्मपुढारी अधिकारी देवाविषयी बोलणार, त्याही त्यांना ऐका व प्रश्न शोधात। देवाविषयी येशूना ज्ञान हेरीन सगळा चकित हिनात। जहा येशू 30 हिना तहा त्यांनी लोकाला देवाविषयी शिकवला सुरुवात करी। बरेच नाही त्याने शिक्षणावर विश्वास ठेवा आणि त्याने सारखा करू लागणार। बरेच लोकांनी त्याने शिक्षणावर विश्वास ठेवेल नाही तर त्याला विरोध करा।